नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण परिषद वेव्ज 2025 आदी आज नवी दिल्लीत झाल्या कार्यावळीत वाटो घेतलो. जसो संसार नेटान बदलत आसा तसो दृकश्राव्य आणि मनरिजवणीचे रूपय बदलत आसा असे अश्विनी वैष्णव हांणी ह्या वेळार सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कंटेंट क्रिएटरा खातीर माची उपलब्ध करून दिल्या असे तांणी मुखार सांगले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी आज गुजरातातल्या गांधीनगरात 146 कोटी रुपया मोलाच्या साबार उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केले आणि काय प्रकल्पांचो बुनियादी फातर घालो. हे प्रकल्प रेल्वे, रस्तो आणि भलायकी सेवा कडेन संबंधित आसात. राज्यान येरादारी आणि ऊर्जा क्षेत्रात चढ उदरगत केल्या असे तांणी सांगले. तसेच साणंदात 500 काटींचे हॉस्पिटल आणि गांधीनगरात नवे सिव्हिल हॉस्पिटल स्थापन करपाची घोषणा तांणी ह्या वेळार केली. 2047 मेरेन भारताक विकसित राष्ट्र करपाच्या नदरेन रणनितीक धोरणा आणि उपक्रमावरवी तरणाट्यांक सशक्त करपाक केंद्र सरकार बांधील आसा असे केंद्रीय युवा व्यवहार आणि खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी सांगला. भारताचो फुडार घडोवपाक तरणाट्यांची भूमिका महत्वाची आसा हाचेर तांणी भर दिलो. तरणाट्या विद्यार्थ्यांचे बळगे, महत्वाकांक्षा आणि नवकल्पना भारताक उदरगतीच्या दिकेन प्रवासाक चालना दितली असे तांणी सांगले. देशातल्या तरणाट्यांच्या निर्धार आणि प्रतिभेतल्यान विकसित भारताचे सपन साकार जातले असे मांडविया हांणी सांगले. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेन अंतरिक्ष डॉकिंग प्रयोग स्पेडेक्स मोहिमेतल्या 2 उपग्रहाचे अनडॉकिंग करपाचे काम यशस्वीपणान पुराय करून भारताच्या अंतराळ संशोधन प्रवासात मैलाचो फातर घाला. इस्रोन स्पेडेक्स मोहिमेचो एक भाग म्हण अनडॉकिंग प्रयोगाचे यशस्वी प्रदर्शन केल्ल्या खातीर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी परबी दिल्यात. फुडल्या 6 महिन्याभितर गोयचो खण वेवसाय पुराय ताकीन सुरू जातलो असे केंद्रीय खण मंत्री जी किशन रेड्डी हांणी म्हळा. सर्वोच्च न्यायालयान दिल्ल्या निर्देशाप्रमाण राज्यातलो खण वेवसाय सरकार सुरू करतले असे तांणी सांगले.
Research oriented industry friendly policies, global outlook and the greater efficiency and accountability in the mining ecosystem, even greater milestones will achieve in the coming years and it will pay way for India's rise as a global leader.
गोयात अत्यंत महत्वाचो खनिज साठो आशिल्ल्या 2 खनिज ब्लॉकांचेर फुडल्या काय दिसांनी उत्खनन सुरू जातले अशी माहिती गोयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या.
The subsidized critical minerals. The critical minerals have a very strategic role in country's economic development and security. As these minerals are very integral part of our electronic industry, security equipment, green energy transition, such as solar panels and windmills, etc.
गोयच्या 12 खनिज ब्लॉकांचो सध्या लिलाव झाला. हातूंतले 9 खनिज ब्लॉक बेगीनूच कार्यरत जावपाचे आसात अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. केंद्रीय खण आणि पर्यावरण मंत्रालयाकडल्यान काय परवाने मिळूंक नाशिल्ल्यान उरिल्ल्या 3 ब्लॉकांचे काम सुरू जावपाक कळाव लागतलो. मात 2025 वर्सात गोयचो खण वेवसाय पुराय ताकीन सुरू जातलो असे मुखेलमंत्र्यांनी म्हणला. देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी होळीची परब व्हड उर्बे उमेदीन मनयतात. उत्तर प्रदेशात वृंदावन आणि वाराणसीत होळी उत्सव मनोवपाक सुरू झाला. आज गोरखपुरात जावपी होलिका दहन कार्यावळीक मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हजर रावपाचे आसात. राजस्थानातूय अजमेर लागसारच्या पुष्करात होळीचो उत्सव सुरू झाला. तसेच व्हड प्रमाणात विदेशी पर्यटक होळीचो उत्सव पळोवपाक आयल्यात. अस्तंत बंगालातूय होळी उत्सव सुरू झाला. आज महाराष्ट्रातूय होलिका दहन जातले. कोकण आणि गोयात शिगमोत्सव सुरू झाला आणि फाल्या राज्यात धुळवड उत्सव मनयतले. भारतीय हवामान खात्यान आज विदर्भ, ओडिसा आणि गुजरातात उष्णतायेच्या ल्हारांचो अदमास उक्तायला. तसेच आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातल्या काय वाठारांनी चढ पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीत आज सांजे 7:30 वरांचेर मुंबईच्या ब्रेबॉन मैदानार मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स पंगडामधी खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. पणजीचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.